chinimandi.com पॉडकास्ट।
जिल्ह्यात ऊसाचं ऑनलाईन सर्वेक्षण सुरू। ऊस विभाग आणि साखर कारखान्यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यामध्ये ऊसाचं ऑनलाईन सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे। सर्वेक्षणाच्या आधारावर साखर कारखान्यांना ऊस वाटप करण्यात येणार आहे। साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे। 24 मे पर्यंत सर्व कारखाने बंद होण्याची शक्यता आहे। पुढच्या गाळप हंगामासाठी ऊस विभाग आणि साखर कारखान्यांनी सुरू केलेल्या या सर्वेक्षणात पर्यवेक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे, जे शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन हा सर्वे करत आहेत। शेतकऱ्यांनी किती क्षेत्रफळावर ऊस लावला आहे, किती प्रकारचा ऊस पिकवत आहेत, या सर्वेच्या आधारावरच साखर कारखान्यांना ऊस क्षेत्राचं वाटप करण्यात येणार आहे। DCO हेमेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी संबंधित ऊस पर्यवेक्षकांशी संपर्क करून आपल्या शेतावरील ऊसाचं सर्वेक्षण करून घ्यावं। या सर्वेमध्ये पूर्ण पारदर्शकता राहील।